रुक्मिण गणव यरी देवळी आंबे गकीच्या जाई आंबे नागकीच्या जाई देवळी आंबे गकीच्या जाई अशी देवाजीच्या देहाळज आपण गळ्याला लावी आपण गळ्याला लावी हळद आपण गळ्याला लावी पहिली गहाळ येद रुक्मिण लावी ग आतायला लावी ती ग आतायला रुक्मिण लावी ती आतायला असे नऊ लाख मोती पांडुरंगाच्या रतायला रंगाच्या गरतायला पांडुरंगाच्या रतायला दुसरी गहाळ येद लावी कोपर पसुयानी कोपराग पसुयानी लावी कोपर पसुयानी सावळाग पांडुरंग आले रथात बसुयानी रथात ग बसुयानी आले रथात बसुयानी तिसरी गहाळ यद रुक्मिण लावी ग दंड भुजा लावी ती ग दंड भुजा रुक्मिण लावी ती दंड भुजा पांडुरंग जावा याई मग राजा ग भीमकाचा राजा नाग भीमकाचा मग राजा ग भीमकाचा पाचवी गहाळ यद रुक्मिण लावी ती माता डोई लावी ती ग माता डोई रुक्मिण लावी ती माता डोई असा पांडुरंग जावा याई असा जनकाचा बाई पांडुरंग ना जावा याई पांडुरंग जावा याई पांडुरंग ना जावा याई अशी सावी हाळ यद काकन सुटती परसदारी सुटती ग परसदारी काकन सुटती परसदारी पांडुरंग जावा याई राजा भीमनकाच्या घरी भीमनागकाच्या घरी राजा भीमनकाच्या घरी
म्हणू काय मग
भरपूर म्हणायची भरपूर म्हणायची आज
काय म्हणायचं असं तर आपल्याला विचारणार नाही.